चीनी मंडी .com पॉडकास्ट।
ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त फायदा मिळवण्यासाठी दिला नितीन गडकरींनी हा सल्ला। ज्यादा नफा मिळवण्यासाठी पीक पद्धत बदला असा सल्ला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला आहे। तसंच ऊसापासून इथेनॉल तयार करण्यावर जास्त भर दिला पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे। गडकरी यांच्या हस्ते पानिपत खातिमा या 5,000 कोटी रुपयांच्या महामार्गाच्या कामाचं भूमिपूजन झालं। तसंच नमामि गंगे प्रकल्पाच्या 232 कोटी रुपयांच्या कामाची पायाभरणीही त्यांच्या हस्ते झाली। यावेळी गडकरी म्हणाले, जगभरात साखरेचे दर घसरले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा मिळताना दिसत नाही, म्हणूनच शेतकरी अडचणीत आला आहे। त्यामुळे आता ऊसातून पैसे मिळणं कठीण झालं आहे। नागरिकांनी देशाच्या उन्नतीसाठी जातीयवादाला मूठमाती दिली पाहिजे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं।